हॅलो, किरण देसाई साहेब बोलतात ना?
हो, बोलते.
सर, अमित गुजराती बोलतोय मी, परांजपे स्कीमच्या. अमित गुजराती बोलतो आहे, परांजपे स्कीम मधून सर, आर्यवर्ग प्रोजेक्ट मधून. सर, आपण एन्क्वायरी केली होती प्रोजेक्ट साठी माझा.
सर, अजून
काही. ओके, ठीक आहे सर. ओके.